चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेशामध्ये ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू करण्याची योजना। उत्तर प्रदेश मधील योगी सरकारने 15 ऑक्टोबर पासून ऊस गाळप हंगाम सुरुवात करण्याची योजना बनवली आहे। उत्तर प्रदेश देशातील मोठे साखर आणि ऊस उत्पादक राज्य आहे। गेल्या 2019-20 गाळप हंगामात 12.65 दशलक्ष मेट्रिक टन साखर उत्पादन केले होते। हे प्रमाण भारताच्या 27.2 दशलक्ष टन साखर उत्पादनाच्या 45% अधिक आहे। यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी आपल्या सरकारी निवासी स्थानिक भारतीय किसान युनियन बरोबरच्या बैठकीदरम्यान सांगितले की राज्य सरकार ऊस शेतकऱ्यांच्या हितांसाठी खूपच संवेदनशील आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली की पश्चिमी आणि पूर्वी यूपी मधील साखर कारखाने क्रमशः 15 आणि 25 ऑक्टोबर पासून परिचालन सुरू करतील। वेळेवर गाळप सुरू झाल्यास शेतकऱ्यांना गव्हाच्या पेरणीसाठी पुरेसा वेळ मिळेल, ज्यामुळे कृषी उत्पन्नात सुधारणा होईल।